चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांचा इथेनॉल उत्पादनाकडे कल। इथेनॉलची प्रदूषण विरहित इंधन अशी असणारी लोकप्रियता आणि गेल्या काही वर्षात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे भारतीय साखर कारखान्यांचा कल इथेनॉल उत्पादनाकडे वाढला आहे। ब्राझीलमध्ये साखरेची किंमत 22 रुपये प्रति किलो आहे, तर भारतात तीच किंमत 32 ते 34 रुपये प्रति किलो आहे। म्हणूनच जागतिक बाजारपेठेत कोणीही भारतीय साखर विकत घेण्यास तयार नाही आणि याचा परिणाम म्हणून भारताचं नुकसान होत आहे। अतिरिक्त साखरेच्या उत्पादनात घट होण्यासाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या मतानुसार आत्तापर्यंत 29.5 कोटी लिटर इथेनॉल तेल उत्पादनांच्या कंपन्यांना पुरवण्यात आलं आहे आणि हे जवळजवळ 3 लाख टन साखरेच्या समान आहे। या कंपन्यांनी 51 करोड लिटर इथेनॉल पुरवण्याची ऑफर दिली आहे, ज्यामुळे साखर उत्पादन 5 लाख टन कमी होईल। अतिरिक्त साखर उत्पादन कमी करणं शक्य नाही आणि पीक पद्धती बदलणं देखील कठीण आहे। तसंच ऊसाच्या रसापासून साखर किंवा इथेनॉल तयार करण्यासाठी सरकारकडून साखर कारखान्यांना भाग पाडलं जात असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। केंद्र सरकारनं निरंतर पारदर्शी आणि दीर्घकालीन इथेनॉल खरेदी धोरण तयार केलं आहे। देशातील इथेनॉल अर्थव्यवस्था 11,000 कोटी रुपये असून पुढील 2 वर्षात ती 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते।